नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी योजना विधेयकावर लोकसभेत चर्चा, कृषीमंत्री आज देणार उत्तर. अणुऊर्जा विधेयक लोकसभेत संमत, 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य होणार साध्य. निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम. माणिकराव कोकाटे पदमुक्त, क्रीडा खात्याचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे. आणि नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी योजना ग्रामीण अर्थात VBGRAMG या विधेयकावरच्या चर्चेवर लोकसभेत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आज उत्तर देणार आहेत. काल रात्री 12 वाजेनंतरही सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरू होती. हे विधेयक 20 वर्षांपूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगाची जागा घेईल. या विधेयकात मजुरांना पूर्वीच्या 100 दिवसांऐवजी वर्षभरात किमान 125 दिवस कामाची हमी, वेतन अदा करण्याची कालमर्यादा आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा प्रदान करण्याची तरतूद आहे. या विधेयकावरच्या चर्चेत काल डीएमकेच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोहित्रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेभाऊ वाजे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवत, या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भक्कम कायदेशीर चौकट तयार होत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
या विधेयकाद्वारे आपण केवळ रोजगाराची हमी देत नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक भक्कम कायदेशीर चौकट उभी करीत आहोत. मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री म्हणून काम करत होतो तेव्हा मी फलोत्पादन आणि मनरेगाची सांगड घालून शेतकऱ्यांच्या बांधावर भरभराट लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. आज हे नवीन विधेयक देखील अशाच प्रकारे कन्व्हर्जेशन म्हणजेच विविध विभागांच्या एकत्रीकरणावर भर देत आहे, ज्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आणि मजुरांना होईल.
अणुऊर्जा विधेयक काल लोकसभेनं संमत केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना प्रास्ताविक कायद्यामुळे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल असं सांगितलं. काँग्रेसनं या विधेयकाला विरोध दर्शवत या विधेयकात पुरवठादाराचं दायित्व ठरवलं नसल्यानं देशासाठी ही बाब हानिकारक असल्याचं मनीष तिवारी यांनी नमूद केलं. भाजपचे अनुप धोत्रे, शिवसेनेचे धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान निरसन आणि सुधारणा विधेयक तसंच सबका बीमा सबकी सुरक्षा ही विधेयकं काल राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाली. निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1961 जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारणं किंवा नाकारण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होतं. मात्र अशा प्रलंबित अपिलांमुळे निवडणूक प्रक्रिया कालबद्धरित्या घेणं शक्य होत नसल्यानं अपील करण्याची तरतूद वगळण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढवण्यात आली असून यामध्ये राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये 4 निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक जिल्हास्तरीय समितीमध्ये 4 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समग्र संस्थेच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची डिजी लॉकरमध्ये निकालपत्रिका उपलब्ध व्हावी यासाठी अपार आयडी नोंदणी करणं आवश्यक आहे. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्यानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडची सर्व खाती काढून घेण्यात आली आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पाठवलेल्या पत्रातील विनंतीनुसार राज्यपालांनी कोकाटे यांच्याकडील कार्यभार काढून घेतला असून ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दरम्यान या प्रकरणी कोकाटे यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल अटक वॉरंट जारी केलं. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं अटक पुढे ढकलण्याची विनंती करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी केला, मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावत या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर ताशेरे ओढले. कोकाटे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून या प्रकरणी उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी बोलताना न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नसल्यानं कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नसल्याचं सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागात खासगी औद्योगिक टाउनशिप उभारण्यासंदर्भात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. जिल्हानिहाय भूखंड उपलब्धता, शासन तसंच लँड बँकचं मॅपिंग यासंदर्भातील विद्यमान कायदे आणि नियम यासह विविध बाबींचा आढावा घेत औद्योगिक टाउनशिप विकसित करण्यासाठी अनुभवी विकासकाचा शोध घेण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली. संसदेत विचाराधीन असलेल्या VB Jiramji या विधेयकाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान भारत सरकारने राबविण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः जो बदल करण्यात आलेला आहे, पूर्वी 100 दिवसाचा रोजगार देण्यात आलेला होता, आता त्यामध्ये वाढ करून 125 दिवसाचा रोजगार देण्यात आलेला आहे. पूर्वी वेतन अदा करण्यासाठी वेळ लागायचा, आता वेतन अदा करण्यासाठी 7 दिवसाचं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यामध्ये पारदर्शकता, डिजिटल पेमेंट, स्थानिक नियोजनावर विशेष भर, जलसुरक्षा, पायाभूत सुविधा, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उपजीविकेशी संबंधित उपक्रम या नवीन विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियानमध्ये राबविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
धाराशिव जिल्ह्यात येडशी इथं काल एक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, पोलीस विभाग, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच तसंच ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांनी समन्वयानं ही कारवाई केली. सदर बालिकेच्या पालकांचं समुपदेशन करून त्यांच्याकडून विवाह संदर्भात हमीपत्र लिहून घेण्यात आलं. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथली खंडोबाची यात्रा आजपासून सुरू होत आहे. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी देवस्वारी आणि पालखी पूजनानं या यात्रेला सुरुवात होईल. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहात विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यांनी काल उपस्थितांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. ऊर्जेचा विवेकी वापर, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचं महत्व डॉ महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विशद केलं. धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात भोंजा हवेली इथं काल केळी उत्पादक शेतकरी परिसंवाद झाला. मान्यवर तज्ञांनी या परिसंवादात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. केळी उत्पादकांच्या थेट बागेत जाऊन त्यांना प्रोत्साहनही देण्यात आलं. राज्यात काल सर्वात कमी 8.6° सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 9.5, नाशिक तसंच जळगाव इथं 10.5, छत्रपती संभाजीनगर इथं 11.5 तर परभणी इथं 12° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी योजना विधेयकावर लोकसभेत चर्चा, कृषीमंत्री आज देणार उत्तर. निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.